नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून, उद्या सर्वपक्षीय बैठक. नागपूर रेल्वे स्थानकाचा 100वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा. धाराशिव जिल्ह्यात 15 लाख वृक्ष लागवडीच्या मोहिमेला प्रारंभ. आणि हिंगोलीच्या सखी वन स्टॉप सेंटरच्या कामकाजाबाबत महिला आयोगाकडून समाधान व्यक्त. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगानं सुरू आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं. हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्याकडे लक्ष वेधून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन केलं. सायबर सुरक्षा म्हणजे केवळ राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नाही, तर आपल्या युवकांना डिजिटल सुरक्षित भारताचे रक्षक बनवण्याचा मार्ग असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत कांदिवली इथल्या स्किल अँड करिअर सेंटरमध्ये DSCI ऍडव्हान्स सायबर स्किल सेंटरचं उद्घाटन आज गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हे केंद्र पीएम कौशल विकास योजनेअंतर्गत नॅसकॉमच्या DSCI आणि किंद्रिल फाउंडेशनच्या सहकार्यानं उभारण्यात आलं असून या केंद्रात दरवर्षी सुमारे 1000 युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जातीनिहाय जनगणनेचं महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तीव्र लढा उभारू असं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. या जनगणनेमुळे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातले अनेक प्रश्न आणि असंख्य मुद्द्यांचे निराकरण यातून होणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. ते येत्या 21 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत. इच्छुक उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तपशिलासाठी www.prasarbharati.gov.in/pbvacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी.
सिक्कीम मधल्या नाथुला मार्ग इथून कैलास मानसरोवर यात्रा सुरळीतपणे सुरू आहे. आज नाथुला इथून भाविकांचा 6वा जत्था रवाना झाला. आतापर्यंत भाविकांच्या 4 जत्थ्यांनी आपलं कैलास मानसरोवर यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे, तर 5वा जत्था यात्रा पूर्ण करून गंगटोककडे रवाना झाला आहे. भाविकांचे आणखीन 4 जत्थे कैलास मानसरोवरसाठी मार्गस्थ होणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानकाचा 100वा स्थापना दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात एक विशेष वारसा प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. त्यात भारतीय रेल्वेचा आजपर्यंतचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या प्रदर्शनात जड आणि डिझेल इंजिनचं मॉडेल, जुनी रेल्वे उपकरणं, नॅरोगेज काळातील वस्तू, जुनं स्टेशन आणि स्थानकाचं परिवर्तन दर्शवणारे विविध घटक ठेवण्यात आले आहेत. सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं प्रदर्शनाला भेट देत या समृद्ध वारशाचा आनंद घेत आहेत. एक पेड माके नाम हरित महाराष्ट्र हरित धाराशिव या मोहिमेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात आज 15 लाख वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, सिने अभिनेते स्वप्नील जोशी सहभागी झाले होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं, तसंच वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्ह्यातील 243 ग्रामपंचायती तसंच नगरपरिषदा आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये 20 ते 25 प्रजातींची स्थानिक देशी झाडं लावली गेली आहेत. तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा या गावात उमेद अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या महिला बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन 3000 झाडं लावली. या झाडांचं संगोपन करून ती मोठी करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला.
वृक्ष लागवडाची आम्ही केली आहे, ती सर्वांनी मिळून केलेली आहे गावाल्यांनी. आणि हे झाड जगवणार आणि त्याचं संगोपन करणार आणि ह्या झाडांचा उपयोग आमच्या पुढच्या पिढीला सांगणार आहे आणि ही झाडे जगवून मोठे करणार आहे.
हरित धाराशिव अंतर्गत आमच्या चिकुंद्रा गावामध्ये 3000 वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं होतं. हे 3000 वृक्ष लावण्यासाठी गेले 3 दिवस शासकीय अधिकाऱ्यांसोबत आम्ही आमचे सामाजिक कार्यकर्ते गावकरी त्यांना सोबत घेऊन हे कार्य अहोरात्र चालवलेलं होतं. येणाऱ्या काळात हे झाडं अशाच प्रकारे मोठी होतील आणि झाडं जगली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांनी आज हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केलं. पीडित महिलांना तातडीनं मदत मिळण्याच्या उद्देशानं ही योजना राबवली जाते. त्यामुळे पीडित महिलांनी विद्यार्थिनींनी या मदत केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडवावेत असं आवाहन यावेळी रुपाली साकणकर यांनी केलं. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. परभणी जिल्हा निवडणूक विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली एआय तंत्रज्ञान कार्यशाळा घेण्यात आली. पत्रकार पारदर्शकता, जबाबदारी आणि समाजप्रबोधनाची भूमिका पार पाडत असतात त्यांच्या लेखणीद्वारेच प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्या संवाद घडतो असं जिल्हाधिकारी गावडे यांनी याप्रसंगी बोलताना नमूद केलं. यावेळी जिल्हा सूचना अधिकारी देवेंद्र सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्र आणि पत्रकारिता याविषयी मार्गदर्शन केलं. विविध माध्यमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्यात अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या इमारतीसाठी शासनानं 75 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव तसंच चाकूर तालुक्यातील चापोली आणि घरणी या ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींचं बांधकाम यातून केलं जाईल. हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात विकासाचं नियोजन करण्यासाठी सीमांकन करण्यात येत आहे. नागरिकांनी परवानगी घेऊनच बांधकामं करावीत तसंच संबंधित यंत्रणांना सीमांकनासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे. पंढरपूर इथं चंद्रभागा नदीत बुडून 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला. मृत महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या धावडा इथल्या रहिवासी असून संगीता संजय सपकाळ आणि सुनीता माधव सपकाळ अशी त्यांची नावं आहेत. आज पहाटे 5 सुमारास ही दुर्घटना घडली. ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत याविषयी वरिष्ठ वैज्ञानिक काशीनाथ देवधर यांनी बीडमधील स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत विविध शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये देशासाठी देवधर यांचं मोठं योगदान आहे. यावेळी देवधर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक क्षेपणास्त्रांची पीपीटीद्वारे ओळख करून दिली. भारतीय ग्रँडमास्टर्स कोनेरू हम्पी, डी हरिका आणि आर वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांनी फिडे जागतिक बुद्धिबळ महिला कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत अंतिम 8 टप्प्यात 4 खेळाडू असलेला भारत हा पहिलाच देश बनला आहे. हंगेरीच्या बुडापेस्ट इथं झालेल्या पोलाक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगीरांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं. अंतिम पंघलनं 53 किलो गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या नतालिया मालिशेवाचा 7-4 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. हर्षितानं 72 किलो गटात भारतासाठी दिवसातील दुसरं सुवर्णपदक जिंकलं. तिनं अंतिम फेरीत 4 वेळा आशियाई विजेती कझाकस्तानच्या झामिला बागबर्गेनोवाचा 10-0 असा पराभव केला. दरम्यान 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत नेहा सांगवानला रौप्य तर 50 किलो वजन गटात नीलमनं कांस्यपदक मिळवलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड दरम्यान महिला क्रिकेटमध्ये दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे अद्याप सुरू झालेला नाही. हा सामना लंडन इथं खेळवला जाणार आहे. हवामान, येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगानं सुरू, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून, उद्या सर्वपक्षीय बैठक. नागपूर रेल्वे स्थानकाचा 100वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा आणि हिंगोलीच्या सखी वन स्टॉप सेंटरच्या कामकाजाबाबत महिला आयोगाकडून समाधान व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.